हरी 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 हरी। दसरा सण मोठा नाही आनंदात तोटा असं म्हटलेलं आहे। हा जो सण आहे हा पारमार्थिक ही आहे, धार्मिक देखील आहे आणि काही प्रमाणात सामाजिक आणि राजकीय असा देखील आहे। सामाजिक राजकीय असण्याचं कारण आपल्या इथं भारतवर्षामध्ये राजेशाहीची प्रथा होती आणि दसऱ्यानंतर राज्य विस्तार करणं किंवा भरभराट करणं याकरता राजे काही मोहिमा आखायचे, त्याची सुरुवात किंवा राजकारण ही दसऱ्यापासून होत असत। सीमा ओलांडणं, शिलंगणाला जाणं हे या दिवशी त्यामुळे घडू लागलं। आपल्या करता याला पारमार्थिक अर्थच आहे। पारमार्थिक दृष्ट्या शिलंगण म्हणजे देह बुद्धी च्या सीमा ओलांडून आत्मबुद्धीकडे जाणं, या तऱ्हेने आपण दसऱ्याकडे पाहतो आणि बाकी इतर अर्थांनी सगळा समाज पाहत असल्यामुळं अर्थातच आपणही त्या तऱ्हेने काही प्रमाणात पाहतो, ते स्वाभाविकच आहे। आजच्या या दसऱ्याच्या दिवशी विशेष कार्यक्रम केंद्रामध्ये सादर होणार आहे। हा कार्यक्रम आपल्या केंद्रामध्ये येणाऱ्या 25 ते 35 या वयोगटातले साधक साजरा करणार आहेत। मी त्यांना कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती करतो। हरी
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज दसऱ्यानिमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये मी सौभाग्यवती नेत्रा क्षीरसागर आपल्या सर्वांचं स्वागत करते। श्रीराम। आज दसरा म्हणजेच विजयादशमी, सत्याच्या आसुरी प्रवृत्तीवर विजय झाला तो हा मंगलमय दिवस। याच तिथीला भगवान रामचंद्रांनी राक्षसराज रावणाचा वध केला, देवांची बंदिवासातून सुटका झाली, ऋषीमुनी साधू संत निर्भय झाले, धर्माची पुनर्स्थापना झाली आणि रामराज्य स्थापन झालं। या धर्मकार्यामध्ये प्रभूंना लक्ष्मण, हनुमंत, विभीषण, सुग्रीव आणि ज्ञात अज्ञात असे सर्व वानरगण यांनी सहाय्य केलं। साधूंचं रक्षण, दुष्टांचा विनाश आणि धर्मसंस्थापना होण्यासाठी मी जन्म घेईन या भगवंतांच्या वचनाप्रमाणे राम अवतार झाला। या लीलाचरित्रामध्ये मानवी गुणांचा उत्तुंग असा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये विवेक, वैराग्य, दास्य, भक्ती, श्रद्धा, वचनबद्धता असे साधक जीवनास उपयोगी भावही आहेत। आज आपण रामकथेच्या आधारे रामचंद्रांचे भक्त भरत आणि लक्ष्मण यांच्या ठिकाणी हे गुण कसे विलसित होते याचा अभ्यास करणार आहोत। सत्यनिष्ठ राजा हरिश्चंद्राच्या सूर्यकुळामध्ये रामचंद्रांचा जन्म झाला। श्रीरामांपाठोपाठ भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी तीन पुत्ररत्न राजा दशरथाला प्राप्त झाली। दशरथाला देवपिता होण्याचं भाग्य लाभलं। स्वयं परमात्माच सगुण साकार होऊन अयोध्येमध्ये लीला करू लागला। महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात सर्व भावंडांचं शिक्षण झालं। रामचंद्रांनी मिथिला नगरीमध्ये सीता स्वयंवरामध्ये शिवधनुष्याचा लीलया भंग केला आणि रामचंद्रांबरोबर भगवती सीतेचा विवाह संपन्न झाला। अयोध्येमध्ये रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू आहे। दशरथाने भरत आणि शत्रुघ्न यांना आजही पाठवून दिलंय। राज्याभिषेकाचा आदला दिवस। कैकेयी माता दशरथ राजाला पूर्वी दिलेल्या दोन वचनांचं स्मरण करून देत वर मागते। यातील पहिल्या वरानुसार रामचंद्रांऐवजी भरताला राज्याभिषेक झाला पाहिजे आणि दुसरा वर म्हणजे रामचंद्रांनी वल्कल नसून 14 वर्ष वनवासाला जावं. दशरथाला हे दोन्ही वर ऐकून भुवळ येते आणि रामचंद्र तिथे उपस्थित होतात. ते कैकेयीला म्हणत आहेत, नाते तू असं काय म्हटलंस की राम दशरथांची ही अवस्था झाली. दशरथ राजाने दिलेले कोणतेही वचन करण्यास वचन पूर्ण करण्यास मी तयार आहे. कैकेयी रामचंद्रांना दोन्ही वर सांगते. तेव्हा रामचंद्र तिला म्हणतात, तुझं हे बोलणं ऐकून मला आनंदच झाला. माझ्या लाडक्या भरताला अयोध्येच्या सिंहासनावर विराजमान होऊ देत. अयोध्येचं राज्य सांभाळण्यासाठी तो अतिशय योग्य आहे.
एवढं बोलून रामचंद्र कौशल्याच्या कक्षात जातात. तिथे लक्ष्मण आधीच उपस्थित आहे. रामचंद्र सर्व घडलेला प्रसंग सांगतात. सर्व ऐकून लक्ष्मणाला क्रोध अतिशय अनावर होतो. तो रामचंद्रांना म्हणतो की मला असं वाटतं की दशरथ राजा आता वृद्ध झाले आहेत आणि त्यांची बुद्धी सुद्धा आता वाकडा विचार करायला लागली आहे. तर मी आता ताबडतोब दशरथ राजांना बंदी बनवतो, परंतु देवासमान आणि सर्व गुणयुक्त अशा तुम्हीच सिंहासनावर विराजमान झाले पाहिजे. हेतू हा की राजा बंदिवासात पडला की राजाने दिलेल्या वचनांचं पालन करायला देखील कोणी तिथे उपस्थित राहत नाही. ते वचन देखील आपोआप त्याच क्षणी निघून जातं. कौशल्या मातेला सुद्धा रामचंद्र सिंहासनावर बसायला हवे आहेत. लक्ष्मणाचं हे बोलणं ऐकून ती रामचंद्रांना म्हणते, तू लक्ष्मणाच्या या बोलण्यावर विचार कर. एवढं ऐकून सुद्धा प्रभू मात्र स्थितप्रज्ञ आहेत. त्यांनी वनात जाण्याचा निश्चय केला. भगवती जानकीला प्रभू वनवासाची दुःखे सांगत आहेत, परंतु सीता माता म्हणते, तुम्ही जिथे नाही तो महाल देखील माझ्यासाठी नरकासमान आहे आणि आपण जिथे असाल ती पर्णपुटी किंवा गवताची शय्या देखील माझ्यासाठी स्वर्ग समानच आहे. लक्ष्मण देखील रामचंद्रांसोबत वनवासाला जायला आग्रही आहे. जिथे राम तिथे लक्ष्मण. तो म्हणतो की वनवासच काय, पण रामचंद्रांना उद्या कोणी अग्निप्रवेश करायला सांगितला तरी प्रथम मी अग्निप्रवेश करीन. रामचंद्र लक्ष्मण आणि सीतेसह वनवासाला निघतात. रामचंद्रांच्या पाठोपाठ भगवती सीता प्रभूंच्या चरणचिन्हांना सांभाळत अलगद पावलं टाकते आणि लक्ष्मण या दोघांच्याही चरणचिन्हांना सांभाळत डाव्या बाजूने चालला. अयोध्येमध्ये तेव्हा लक्ष्मणाच्या या त्यागाच्या कृतीचं खूप कौतुक झालं, पण लक्ष्मणाच्या ठिकाणी किंवा लक्ष्मणाच्या त्या कृतीमध्ये वागताना बोलताना वनवासाला निघताना अयोध्येमधून जाताना त्यात या कुठल्याही त्यागाचा त्याच्या ठिकाणी कुठल्याही अहंकाराचा लवलेश लक्ष्मणाच्या ठिकाणी नव्हता. त्याच्या ध्यानी मनी फक्त आपलं परमदैवत प्रभू रामचंद्र आणि भगवती सीता यांची सेवा एवढंच होतं. आता सद्भक्त सौभाग्यवती निवेदिता चांदेकर आपल्याला श्री रामचंद्र कृपाळू भज म्हणून हा अभंग सांगेल.
Shri Ram, Shri Ram, Shri Ramachandra Krupalu Bhajamana Harana Bhava Bhaya Dharunam Shri चंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्री राम श्री राम. छवि नवनील नीरव सुंदरम तत पीतमान तड़ित रुचि शुचि नमि जनक सुतावरम श्री रामचंद्र कृपालु भज मम हरण भव भय दारुणम श्री राम श्री राम भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंशनि कंदनम रघुनंद आनंद कंद कोशल चंद दशरथ नंदनम श्री राम चंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम श्री राम श्री राम सुर मुकुट कुंदन तिलक चारुदारंग विभूषणम आजानुभुज सरचापधर संग्राम जित खरभूषणम श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम श्री राम श्री राम इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलबल गंजनम श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्री राम श्री राम श्री राम श्री
इथे राजा दशरथ रामचंद्रांच्या अतिव वियोगामुळे मरण पावले आहेत. भरत आजळी आहे. भरताला आणण्यासाठी गेलेल्या दूताला भरत केवळ तीनच प्रश्न विचारतो. माझे पिता राजा दशरथ कसे आहेत? पितृवत्सल राम कसे आहेत? स्वतःला शहाणी समजणारी माझी आई कशी आहे? या प्रश्नांवरून आपल्याला भरताच्या ठिकाणी असलेल्या तीव्र बुद्धिमत्तेची कल्पना येते. भरत अयोध्येस परत आला आहे. भरत आणि शत्रुघ्न कैकेयीच्या कक्षात आहेत. भरताला कैकेयीने रामचंद्रांच्या वनवासाला जाण्याची कल्पना दिली. भरत कैकेयीला म्हणत आहे, आई तुने काय केलंस? मला सिंहासनावर बसवण्यासाठी रामचंद्रांना वनवासाला कसं काय पाठवू शकलीस? तुझ्यामुळे रामचंद्रांना त्रास झाला आणि दशरथ राजांचा मृत्यू देखील झाला. या अशा कृत्यासाठी देहांत प्रायश्चित्त ही एकच शिक्षा असू शकते. धर्ममूर्ती असलेल्या रामचंद्रांबद्दल असे विचार जिच्या मनात येतात अशा तुला मी आई म्हणू तरी कसे? भरत शत्रुघ्नाकडे बघत म्हणतो, खरं तर हिला शिक्षा करायलाच पाहिजे. मी ही शिक्षा केली देखील असती पण प्रभू रामचंद्र हिला आई म्हणून हात मारतात. उद्या जर काही त्यांना समजलं तर त्यांना ही गोष्ट आवडणार नाही. रामचंद्रांना कसं आदर्श जीवन अपेक्षित आहे हे भरताला माहीत आहे. कोणतीही गोष्ट करताना सर्वप्रथम आपल्या प्रभूंचं त्यावर काय मत असू शकेल याचा विचार भरत करतो. अयोध्येत प्रत्येकाला तसं वाटतंय की रामचंद्रांना वनवासाला पाठवण्यामागे भरताचा देखील हात आहे. आपल्याविषयीच्या अशा भावना पाहून भरत व्यथित होऊन कौसल्या मातेच्या कक्षात जातो आणि विचारतो, आई वनात जाताना रामचंद्रांनी माझ्याकरता काही निरोप ठेवला का ग? कौसल्या सांगते, श्रीरामाने आम्हाला सांगितलं आहे की भरताबद्दल कुणी शंका घेऊ नका, त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. माझ्या भरताचा राज्याभिषेक होऊ द्या आणि त्याचं राज्य आनंदाने चालू द्या. आपल्या प्रभूंना आपल्याबद्दल किती विश्वास आहे या विचाराने भरत अंतःकरणातून सुखावतो. समोर आलेलं राज्य धुडकावून रामचंद्रांना सन्मानपूर्वक परत आणण्यासाठी भरत निघाला. बरोबर महर्षी वसिष्ठ, चतुरंग सेना आणि मंत्रीगण आहेत. वाटेमध्ये निषादराज गुहाचं राज्य आहे. भरताचं सैन्य पाहून त्याच्या मनात शंका आली की भरत रामचंद्रांचा अडसर दूर करण्यासाठी आला आहे. गुह भरताशी युद्ध करण्याच्या मानसेने उभा आहे. सुमंत्र भरताला म्हणतात, समोरून येतो ना तो रामाचा मित्र गुह आहे, त्याने रामचंद्रांची खूप सेवा केली. रामाचा मित्र हे शब्द ऐकले मात्र आणि भरताने रथातून खाली उडी मारली, धावत जाऊन गुहाला आलिंगन दिलं. भरताच्या या कृतीमुळे गुह खजूल झाला. त्याला स्वतःचीच लाज वाटली आणि तो म्हणाला, आपण राजकुमार आहात आणि मी एक सामान्य भिल्ल आहे, आपण मला आलिंगन कसं दिलं? तेव्हा भरत त्याला म्हणतो, मी तुझी जाती कोणी पाहत नाही, तू रामचंद्रांची सेवा केलीस, तू त्यांना सुख दिलंस आणि मी मात्र त्यांच्या दुःखाला कारणीभूत झालो, म्हणून तू मला पूज्य आहेस. रामचंद्रांच्या चरणस्पर्शांनी पावन झालेली भूमी भिल्लांनी मंदिरासमान जपली होती. रामचंद्रांच्या वासाने पुनित झालेल्या धरणीला भरत वंदन करतो. जिथे रामचंद्रांचे चरणकमल उमटले ती धूळ कपाळाला लावतो. गवतापासून केलेली रामचंद्रांची शय्या पाहून भरताचं दुःख अधिकच वाढतं. आपल्या जानकी मातेला देखील वनवासाचे हे वैरागी जीवन जगावं लागत आहे या विचाराने त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येतं. पूर्ण रात्र भरत त्याच ठिकाणी बसून राहतो. भरताचा रामचंद्र आणि सीतामाईंविषयी कसा भाव होता हे या प्रसंगामधून लक्षात येतं. यानंतर सद्भक्त अभिजित केंदुरकर आपल्याला एक भजन सांगेल, आपण त्याच्या पाठोपाठ म्हणूयात.
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा सीतापते जय जानकी रामा सीतापते जय जानकी रामा अहिल्योद्धारक सगुणाभिरामा अहिल्योद्धारक सगुणाभिरामा रावण संहार को दंड रामा रावण संहार को दंड रामा अयोध्या रामा पट्टाभिरामा अयोध्या रामा पट्टाभिरामा नव नव कोमल श्री साई रामा नव
नव नव कोमल श्री साई रामा सीतापते जय जानकी रामा सीतापते जय जानकी रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा सीतापते जय जानकी रामा सीतापते जय जानकी रामा अहिल्यो भारत सगुणाभिरामा अहिल्यो भारत सगुणाभिरामा रावण संहारको दण्डरामा रावण संहारको दण्डरामा अयोध्या रामा पट्टाभिरामा अयोध्या रामा पट्टाभिरामा नव नव कोमल श्री साई रामा नव नव कोमल श्री साई रामा सीतापते जय जानकी रामा सीतापते जय जानकी रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा
दुसऱ्याच दिवशी सकाळी भरतवनाकडे निघतो. त्याआधी रामचंद्रांनी ज्या ठिकाणी बसून केसाच्या जटा केल्या त्याच ठिकाणी बसून भरत स्वतःच्या केसाच्या जटा सुद्धा करतो, वल्कळ धारण करतो आणि रामचंद्रांच्या निवासस्थानाकडे निघतो. भरत चतुरंग सेनेसोबत येत असल्याची वार्ता लक्ष्मणाला समजते. तो अतिशय क्रोधित होतो. भरताबद्दल वाईट विचारांनी त्याचे मन कलुषित होतं. लक्ष्मणाचा असा भाव आहे की रामचंद्र खूपच सरळ मनाचे आणि प्रेमळ आहेत. भरत आपल्यावर चाल करून येतो हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही. आपल्या परमदैवतावर येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी तो सज्ज झाला. त्याने जटा वळल्या, हाती धनुष्यबाण घेतले आणि रामचरणांवर मस्तक ठेवून युद्धासाठी आशीर्वाद मागितले. रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले की लक्ष्मणा थांब, माझा भरत स्वतःला राज्याभिषेक करून घेईल असे मला वाटत नाही. तो आईबाबांची समजूत काढून पश्चाताप दग्ध होऊन मला समजावून परत नेण्याकरता झाला असेल. तो फक्त स्नेहाची भूमिका घेऊनच येऊ शकतो, राज्य परत करण्यासाठीच येऊ शकतो. अंधाराने सूर्याला जरी ग्रासलं, पृथ्वीने क्षमा जरी नाकारली तरी देखील भरताला राजमत होणार नाही. भरत सूर्यवंशाचा विवेकी हंस आहे. रामचंद्रांना भरताबद्दल किती विश्वास होता, खात्री होती हे या उद्गारावरून आपल्याला सहज समजते. रामचंद्रांचं स्मरण करत भरत पायी येत होता. रामचंद्रांचे वसतीस्थान जसं जवळ येऊ लागलं तसं त्याचे पाय जड झाले. रामचंद्र आश्रमाच्या बाहेर एका शिलाखंडावर तपस्व्यांसोबत बसले होते. तो प्रभूंना पाहून आवेशाने धावतो आणि आर्त हात मारून एखाद्या दंडाप्रमाणे तिथेच कोसळतो. ही हात ऐकून रामचंद्र भरताला आलिंगन देण्यासाठी धावतात. तेव्हा धनुष्य एकीकडे आणि भाता एकीकडे पडतो, पण प्रभूंना मात्र तसे भान नाही. त्यांनी आपल्या प्रिय भावाला प्रेमाने कडकडून आलिंगन दिले. त्याला पाहून त्यांच्या कमलनयनांमधून अश्रुधारा बरसू लागल्या. शस्त्रात तर चढवलेला लक्ष्मण मात्र हे पाहताच भरताच्या चरणी कोसळतो आणि मनोमन त्याची क्षमा मागतो. रामचंद्रांनी अयोध्येला परत यावं यासाठी भरत त्यांना अनेक दिवस विनवत राहिला. तरीही प्रभू पितृवचनाचं पालन करण्याबद्दल ठाम आहेत हे पाहून शेवटी मोठ्या भावाचं व्रत धाकट्या भावाला करता येतं तर मी 14 वर्ष वनवास स्वीकारतो आणि आपण राज्य करा असा पर्याय भरत मांडतो. पण सर्व मुद्द्यांचं खंडन करून रामचंद्र वनवास आचरणाबद्दल ठाम राहिले. त्यांनी भरताला सांगितले की तू अयोध्येचं राज्य 14 वर्ष सांभाळ. मी वनवासातून परत आल्यावर उपहार म्हणून जर तू हे राज्य मला परत देणार असशील तरच मी त्याचा स्वीकार करेन. काहीही सांगून प्रभू ऐकत नाहीत हे पाहून भरत त्यांना म्हणतो, आपण माझ्यावर कृपा करा, आपण आपल्या पादुका मला द्या. सर्व राज्याचा आधीच त्याग केलेल्या प्रभूंनी कृपाळू होऊन आपल्या भक्ताला पादुका देखील देऊन टाकल्या. भरत त्या पादुका डोक्यावर घेऊन अयोध्येकडे निघाला. त्यांनी निश्चय केला की या पादुकांचा राज्याभिषेक करावा आणि त्याचा सेवक म्हणून राज्याचे दायित्व सांभाळावे. रामचंद्र ज्याप्रमाणे सर्व भौतिक सुखांपासून वंचित आहेत त्याचप्रमाणे आपण देखील सर्व सुखांचा त्याग करावा. 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जर रामचंद्र परत आले नाहीत तर हा देह अग्नीला समर्पित करावा. त्यानंतर अयोध्येचा हा समर्थ स्वामी भरत जटावल्कल धारण करून अयोध्येच्या वेशीजवळ एका पर्णकुटीत राहिला. इथे भरत आणि लक्ष्मण यांचं वर्तन अभ्यास करण्यायोग्य आहे. लक्ष्मणाला प्रभूंखेरीज कोणीही दिसत नाही. त्यासाठी अतिशय प्रिय भरतावर शस्त्र चालवायला तयार होताना तो यत्किंचितही मोहित झाला नाही. तर भरताचे वर्तन एखाद्या विरागी पुरुषोत्तमासारखे आहे. तो सामर्थ्यशाली राजपुत्र आहे परंतु त्याला राजभोगाची कोणतीही लालसा नाही. इथे भरताची पत्नी मांडवी आणि लक्ष्मणाची पत्नी उर्मिला यांचाही त्याग लक्षात घेण्यासारखा आहे. दोघींनाही 14 वर्षे पतिदर्शन घडले नाही. भरत मांडवी उर्मिला हे सर्वजण दूर रामचंद्रांच्या नित्यस्मरणामध्ये व्रतस्थ जीवन जगत होते. शरीराने त्यांच्यापासून दूर असले तरी रामचंद्र सर्वत्र आहेत अशीच त्यांची भावना होती. आता सद्भक्त गिरीश आपल्याला राम आकाशी पाताळी हे भजन सांगेल. आपण त्याच्या पाठोपाठ म्हणूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. राम आकाशी पाताळी राम आकाशी पाताळी राम नांद भूमंडळी राम नांद भूमंडळी राम योगियांचे मेळी राम योगियांचे मेळी सर्व काही शोभतो सर्व काही शोभतो राम आकाशी पाताळी राम नित्य निरंतरी राम राम स बाह्य अंतरी राम विवेकास धरी भक्ति वरी सापड़े भक्ति वरी सापड़े राम आकाशी पाताई राम भावे ठाई पड़े राम भक्ता सीता पड़े राम मी पणे ना तुड़े मौन भरे श्रुतिंसी मौन घड़े श्रुतिंसी राम आकाशी पाताई राम योग्यांचे मंडण राम भक्तांचे भूषण राम आनंद रक्षण संरक्षण दासासे संरक्षण दासासे राम आकाशी पातारी राम नांद भूमंडई राम योगी आंसे मेरी सर्व काई शोभतो सर्व काई शोभतो राम आकाशी पाताई
वनवासातला आरंभ असा काळ पुढे जात होता. वाल्मिकी रामायणामध्ये एक सुरेख प्रसंग आहे. एक दिवस प्रभू सुखासनात बसले आहेत. लक्ष्मण त्यांचे पाय चिपत आहे आणि विचारत आहे, हे त्रिभुवन स्वामी, आपण आपल्या प्रिय भक्ताची लक्षणं सांगाल का, जेणेकरून आम्हाला या लक्षणांचा अभ्यास करता येईल. भक्तवत्सल प्रभू कृपाळू होऊन सांगत आहेत, हे प्रिय बंधू, माझे गुण गाताना ज्याचं शरीर रोमांचित होतं, कंठ चटगटीत होतो, डोळ्यातून प्रेमाश्रू वाहतात, कामक्रोधादी विकार ज्याच्यामध्ये नाहीत त्याला मी वश आहे, ज्याच्या अंतःकरणात संतांच्या चरणी आत्यंतिक प्रेम आहे, कायेने मनाने वाचेने निष्काम होऊन जो माझे भजन करतो, ज्याला माझ्याशिवाय कुणी माता पिता बंधू सखा नाही, ज्याला मी एकमेव गंतव्य आहे, त्याच्या ठिकाणी मी सदैव वसती करतो. अशा प्रकारे भक्ती वैराग्य ज्ञान आदींची चर्चा करत 13 वर्ष लोटली. वनवासाचा काळ संपत आला आणि रावणाची दुष्ट नजर सीतेवर पडली. स्त्री लालसेपोटी त्याने कारस्थान रचून सीतेचं अपहरण केलं. रामचंद्र सीता शोधासाठी निघतात. यथावकाश वालीचा वध करून भगवान रामचंद्र सुग्रीवाला राज्याभिषेक करतात. सुग्रीव रामचंद्रांना म्हणत आहे, एका तरुण स्त्रीला कुणी राक्षस वायुमार्गाने पळवून नेत होता, तेव्हा तिने काही दागिने खाली टाकले, ते आम्हाला मिळाले. बघा काही ओळख पडतीये का? वानरांनी दागिने आणले. लक्ष्मण रामचंद्रांच्या बाजूलाच उभा आहे. वानरांनी एक एक दागिना दाखवायला सुरुवात केली. गळेहार झाला, बाजूबंद झाले, कानातले नाजूकसे दुगलेही झाले. सर्वात शेवटी दोन पंजण दाखवले. आतापर्यंत अविचल असलेला लक्ष्मण आता मात्र एकदम कोलमडून पडला, ढसा ढसा रडायला लागला. तो रामचंद्रांना म्हणत आहे, मला बाकीचे अलंकार माहीत नाहीत, मी ते कधी पाहिलेच नाहीत, पण प्रतिदिन सीता मातेला नमस्कार करताना मात्र हे पंजण दृष्टीस पडायचे. हे पंजण माझ्या सीता मातेचेच आहेत. रामचंद्रांसारख्या विरागी पुरुषोत्तमाला मात्र एकही दागिना ओळखता आला नाही. झालं, सीता मातेस कोणीतरी राक्षसाने दक्षिण दिशेला पळवून नेलं आहे हे नक्की झालं. पुढे हनुमंतांनी लंकेला जाऊन सीतेचा शोध लावला आणि रावणाशी युद्ध करण्यासाठी रामसेतूची अद्भुत रचना करण्यास प्रारंभ झाला. सेतू रचना पूर्ण होताच रामचंद्र लंकेत येतात आणि दुर्गा मातेची आराधना करून तिच्याकडून युद्धासाठी आशीर्वाद मागतात. आता सद्भक्त केदार वझे आपल्याला एक भजन सांगेल, आपण त्याच्या पाठोपाठ म्हणूयात.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी मा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी मा जागो जागो मा जागो जागो मा जागो जागो मा जननी जागो जागो मा जागो जागो मा जागो जागो मा जननी हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे शिवनयना जागो मा हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे शिवनयना जागो मा हे शिवनयना जागो मा हे शिवनयना जागो मा अम्बा जगदोद्धारिणी मा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी मा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी मा जा जागो जागो मा जागो जागो मा जागो जागो मा जननी जागो जागो मा जागो जागो मा जागो जागो मा जननी हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे शिवनयना जागो मा हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे शिवनयना जागो मा हे शिवनयना जागो मा अम्बा जगदोधारिणी मा जगदोधारिणी माता दुर्गा जगदोधारिणी मा
रावणाचा अंत करून सीतेसह अयोध्येकडे परत येत असताना रामचंद्र भारद्वाज मुनींची भेट घेतात. ते मुनींना विचारतात की अयोध्येचं राज्य कसं चालवत आहे, अयोध्येची जनता कशी आहे, सुखी आहे ना. मुनींकडून रामचंद्रांना समजतं की अयोध्येचं राज्य भरत अतिशय उत्तम चालवत आहे, अयोध्या सुशासित आहे, जनता सुखी आहे. अयोध्येचा क्षेम ऐकून रामचंद्र हनुमंतांना म्हणतात, हनुमंता अयोध्येत जाऊन बघ की माझा भरत कसा आहे, त्याला माझ्या आगमनाविषयी सांग. मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव नीट बघ. अयोध्येचं राज्य कोणाला लुब्ध करणार नाही. जर तुला असं जाणवलं की भरतास राज्य करण्याची इच्छा आहे तर तसे मला सांग. माझ्या प्रिय भरताच्या सुखासाठी आनंदासाठी मी पुन्हा वनात जायला तयार आहे. संकट काळी मी अयोध्येचं रक्षण करीन. प्रभूंच्या आज्ञेनुसार हनुमंत ब्राह्मण वेष धारण करून नंदीग्रामात येतात. तिथे त्यांना दिसतं की भरत एखाद्या तपस्व्याप्रमाणे वैराग्य जीवन जगत आहे. रामचंद्र परतीच्या ध्यासांनी त्याचं मन व्यग्र आहे. 14 वर्ष पूर्ण होण्यास अगदी थोडा काळ राहिला आहे आणि तरीही आपले प्रभू अजून परत येत नाहीत हे पाहून भरत अग्निसमाधीची तयारी करत होता. हनुमंत भरताची भेट घेतात. भरत वंदन करून त्या ब्राह्मणाला ओळख विचारतो. हनुमंत सांगतात, मी रामाचा दूत आहे. राम हे शब्द ऐकले मात्र आणि भरतानी त्या ब्राह्मणाच्या म्हणजेच हनुमंतांच्या पायावर लोळण घेतली आणि त्यांना रामचंद्रांचे क्षेमकुशल विचारले. विचारलं की माझे प्रभू कसे आहेत, लक्ष्मण कसा आहे, सीतामाता कशी आहे. हनुमंत म्हणाले, उद्याच सीतामातेसह रामचंद्र अयोध्येमध्ये प्रवेश करतील. भरताने ही आनंदाची बातमी अयोध्येत जाऊन शत्रुघ्नाला सांगितली. प्रभू आले आणि आपण जर जागेवर नसू तर कसं होणार, या विचारांनी भरत आणि शत्रुघ्न अयोध्येच्या वेशीवर रात्रभर उभे राहिले आणि तो मंगल क्षण जवळ आला. भक्तवत्सल रामचंद्रांची सुकुमार पावलं पुन्हा एकदा अयोध्येच्या वेशीवर उमटली. सर्व जनता, पशुपक्षी, झाडे, वेली, प्राणी सर्वांना आनंद झाला. परमात्मा प्रभू पुन्हा अयोध्येत आले. रामचंद्रांनी दुरूनच भरताला पाहिलं. जटा धारण केलेला, कंदमूळ खाऊन कृश झालेला भरत त्यांनी ताबडतोब ओळखला. भरताच्या डोळ्यात वैराग्याचे तेज होते. रामचंद्र त्याच्या दिशेने धावत निघाले. भरताची अवस्था सांगता येणार नाही. भरताचा डोळ्यावर विश्वास बसेना. स्वतः प्रभू भक्ताकरता धावत येत होते. रामचंद्रांनी भरताला घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. भक्ताची आणि भगवंताची ही पुनर्भेट पाहण्यासाठी सर्व देव, गंधर्व, यक्ष, किन्नर जमले. हात जोडून भरत रामचंद्रांना म्हणाला, ज्याप्रमाणे हंसाची गती काकपक्षी घेऊ शकत नाही, त्याप्रमाणे आपण स्वतः श्रीमंत इथे उपस्थित असताना मी हे राज्य चालवण्यास असमर्थ आहे. हे प्रभू, ठेव म्हणून ठेवलेलं हे अयोध्येचं राज्य मी तुमच्या आज स्वाधीन करतो. माझ्या जन्माचं आज सार्थक झालं. रामचंद्रांनी त्या राज्याचा स्वीकार केला आणि रामराज्य चालू झालं. रामचंद्रांचा हा संपूर्ण जीवनपट सांगणारा माधवनाथ रचित एक अभंग जय जय प्रभू कमलवदना आता सद्भक्त रोहित आपल्याला सांगेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जय जय प्रभु कमल वदन कमल लोचन राम. जय जय प्रभु कमल वदन कमल लोचन राम कमल लोचन. पितृवचन प्रतिपालन घोर विपिन परियातन आदिनाथ धन भंजन सत्व पायन राम. जय जय प्रभु कमल वदन कमल लोचन राम. क्रूर दैत्य निदान कुंभकर्ण अहिरावण क्षात्रधर्म प्रतिपायन धैर्य वीर्य दाराम कमल लोचन. शरणागत उद्धारण भ्रातृभाव कुल रक्षण शरणागत उद्धारण भ्रातृभाव कुल रक्षण गुरु वशिष्ठ वचन शरण गुरु वशिष्ठ वचन शरण आत्म ध्यान दाराम कमल लोचन. तारी तारी यादीना नित्य येत पद शरण तारी तारी यादीना नित्य येत पद शरण माधव करी तव ध्यान माधव करी तव ध्यान गात तव गुण राम. जय जय प्रभु कमल वदन कमल लोचन राम. जय जय प्रभु कमल वदन कमल लोचन राम कमल लोचन.
प्रभू रामचंद्रांनी मानवी अवतारात केलेल्या या लीला चरित्रामध्ये त्यांना त्यांचेच अंश असलेल्या भरत आणि लक्ष्मणाची साथ मिळाली. लक्ष्मण एखाद्या छायेप्रमाणे सदैव रामचंद्रांबरोबर होता नंतर भरत अयोध्येपासून दूर राहून व्रताचरण करत रघुराज्य रामस्मरणपूर्वक सांभाळत होता. लक्ष्मणाला प्रभूंच्या संगतीचं भाग्य मिळालं तर भरताला वियोगाचं. या दोन्ही व्यक्तिरेखा एकमेकांपासून भिन्न असल्या तरी रामचंद्रांच्या ठिकाणी त्यांची भक्ती सारखीच आहे. एकाच्या ठिकाणी संपूर्ण अंधभक्ती आहे तर दुसऱ्याच्या ठिकाणी राजहंसाचा विवेक आहे. एकाने रामचंद्रांची देहाने अतिशय सेवा केली तर दुसऱ्याने ती सेवा मानसिक पातळीवर केली. एकाने वैराग्याचं आचरण आपल्या समोर ठेवलं तर दुसऱ्याने निष्काम कर्मयोग शिकवला. मात्र भोगांचा त्याग आणि कर्तव्याचं पालन हा वस्तुपाठ दोघांच्याही समग्र जीवनातून दिसून येतो. आज या पवित्र दिवशी आपण स्वामीजींकडे असं मागणं मागूया की आम्हाला सुद्धा आपली आणि आपल्या कार्याची अशी सेवा करता यावी आणि सर्व कर्म बोधासहितच व्हावीत. आता मी स्वामीजींना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत.
हरी 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 ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. तुम्ही तरुण मुलांनी अतिशय अंतरंग असा कार्यक्रम सादर केला. भरत आणि लक्ष्मणाच्या अंगानी रामकथा आणि त्यामध्ये असणारे संतांचे विविध अभंग यांनी एकूण रामचंद्रांचं जीवन आज समोर उभं राहिलं. जीवन जगण्याचे मोठे मोठ्या पुरुषांचे किंवा अलौकिक पुरुषांचे किंवा प्रसिद्ध पुरुषांचे असे वेगवेगळे दृष्टिकोन आढळून येतात. त्याच्यामध्ये मीच सर्व जगताच्या केंद्रस्थानी आहे असा एक दृष्टिकोन आणि परमात्मशक्ती जगताच्या केंद्रस्थानी आहे असा दुसरा एक दृष्टिकोन. मी सर्व जगताच्या केंद्रस्थानी आहे या दृष्टिकोनाचं अहंकारात जर रूपांतरण झालं तर आसुरी शक्ती निर्माण होते. रावणासारख्या कंसासारख्या दुर्योधनासारख्या आसुरी व्यक्ती किंवा अलीकडच्या काळात हिटलर स्टॅलिन मुसोलिनी अशा प्रकारच्या अहंकारी व्यक्ती की ज्यांना आपल्या स्वतःच्या भोगाची आपल्या सत्तेची आपल्या बळाची आपल्या भोगाची नेहमी चिंता असते आणि त्यासाठी सर्व आहे असं त्यांना वाटत राहतं. दुर्योधनाचं ते प्रसिद्ध वचन भगवद्गीतेमध्ये आलेलं अन्येच बहवा शूराहा मदर्थे त्यक्त जीविताहा. त्यांनी पांडववीरांची यादी सांगितली आणि मग आपल्या बाजूनी लढणारे जे वीर योद्धे आहेत त्यांची यादी सांगितली आणि त्याच्याबरोबर तो म्हणाला की अन्य देखील पुष्कळ शूर आहेत माझ्यासाठी जे जीवनाचा त्याग करू इच्छितात. माझ्यासाठी इतरांनी जीवितांचा त्याग करावा ही एक प्रकारे साम्राज्यशाहीची भूमिका अतिशय अहंकाराची भूमिका आणि त्या विरुद्ध बाह्य अहंता शून्य झालेले मीच सर्व जगताच्या केंद्रस्थानी आहे असे मानणारे पण बोध झालेले पुरुष स्वरूपतः मीच शुद्ध बुद्ध मुक्त ईश्वर स्वरूप परमात्मा आहे असं म्हणणारे अजा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया मी वस्तुतः अजय आणि अव्यय असताना आणि सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वर म्हणून प्रसिद्ध असताना मी साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्कृती नाहीत त्यांच्या विनाशासाठी जन्म घेतो मी धर्म स्थापना करतो असं म्हणणारे भगवान श्रीकृष्ण एका बाजूला दुर्योधन म्हणत असताना की माझ्यासाठी जीवितासा त्याग करू इच्छणारे हे योद्धे आहेत आणि निष्कारण जीवितांची हानी होऊ नये म्हणून मथुरेतून 18 वेळेला पलायन करणारे युद्धाला सामोरं न जाणारे भगवान श्रीकृष्ण त्यांना शेवटी रणछोड दास म्हणू लागले आपल्या एकासाठी सर्वांचा विनाश व्हावा हे ज्यांना अमान्य आहे असे हे सर्व जगताच्या केंद्रस्थानी आपण असावं म्हणजे शुद्ध स्वरूपाने आपण असावं आणि आपण परमात्मा आहोत अशा प्रकारचं भान जर असेल तर कशा विवेकाने ती व्यक्ती वागते आणि अहंकार असेल तर कसा अविवेक केला जातो आणि परमात्मा शक्तीच जगताच्या केंद्रस्थानी आहे आणि मी केवळ निमित्त मात्र आहे मी नम्रतेने जनतेची सेवा करावी मी जगताचा सेवक आहे मी आदर्शांचा भोक्ता आहे समाज माझ्याकडे पाहून आचरण करेल असं असल्यामुळं आणि मी हा महत्वाचा नसल्यामुळं कोणत्याही त्यागाला मी सिद्ध असलं पाहिजे असं सांगणारे रामचंद्रांचं जीवन हे अजून एक लोकविलक्षण जीवनच म्हटलं पाहिजे जसं रामचंद्रांचं जीवन आहे तुम्ही जी कथा सांगितली त्यावरून लक्षात येतं की तसंच जीवन लक्ष्मण आणि भरताचं आहे आपण कोणीही नाही आपण निमित्त मात्र आहोत लक्ष्मण आणि भरत हे प्रभू रामचंद्रांना ईश्वर मानून किंवा सर्वस्व मानून काम करणारे होते आणि रामचंद्र आपण निमित्त मात्र आहोत असं मानून काम करणारे होते अर्थात भरत आणि लक्ष्मण देखील रामचंद्रांच्या काजाकरता आपण निमित्त मात्र आहोत असंच म्हणत होते यांनी एक उल्लेख खूप चांगला केला तो म्हणजे या सर्वांच्या पत्नींचा कुठलं तरी एक मराठीमध्ये हृदयस्पर्शी गाणं देखील आहे की उर्मिलेचा त्याग हा लक्षात घेतला गेला नाही पण असं झालेलं नाहीये सर्वांच्या लक्षात आलेलं आहे जी मुख्य कथा आहे त्या कथेच्या संदर्भात सर्वांबरोबरच लिहिणं सर्वांबद्दलच लिहिणं अशक्य असतं तसं भरताबद्दल देखील खूप लिहिलेलं नाहीये आणि शत्रुघ्नाबद्दल तर अतिशय कमी लिहिलेलं आहे पण तुम्ही कल्पना करा की रामचंद्रांच्या पादुका जो घेऊन आला आणि रामचंद्रांच्या आज्ञेप्रमाणे आपण राज्य चालवू असं जो म्हणाला तोही जटा वाढून अयोध्येच्या बाहेर राहतो आहे आणि रामचंद्र जर भूमीवर राहत असतील तर त्याही पातळीवर नको म्हणून खड्डा खणून त्याच्यात गवत ठेवून जर भरत झोपत असेल राजवस्त्र होती शत्रुघ्नाच्या अंगावर भरताकडे दैनंदिन ज्या महत्वाच्या गोष्टी निर्णय घेण्याच्या गोष्टी अति महत्वाच्या त्या केवळ येत असाव्यात आणि शत्रुघ्नानी राजमहालात राहून आपण निमित्त मात्र आहोत अशा भावनेनी भरताची आणि पर्यायानी रामचंद्राची सेवा केली। या फार मोठ्या गोष्टी आहेत। एकूणच सर्व रामायण हे आदर्श सांगणार त्यामुळे ठरलं। आदर्श पुत्र कसा असावा, आदर्श बंधू कसे असावेत, आदर्श पिता कसा असावा, आदर्श शिष्य कसा असावा, आदर्श पती कसा असावा, आदर्श पत्नी कशी असावी, हे सगळे आदर्श रामायणात एकवटलेले आहेत। रामचंद्रांचं वर्णन लोकांना अतिशय सुख देणारे लोकाभिरामम रणरंग धीरम, रणामध्ये अतिशय पराक्रमी असणारे, अतुलनीय पराक्रम गाजवणारे, राजीव नेत्रम, नेत्र ही तशी प्रतीकात्मक संज्ञा आहे, त्यांचे सर्वच अवयव अलिप्त होते। ते अलिप्त दृष्टीने पाहत होते, अलिप्त हाताने काम करत होते, अलिप्त पायाने चालत होते, त्यांचं जीवन लिप्त कुठंच आणि कधीच नव्हतं। कारुण्यरूप आणि करुणा ज्यांच्या अंतःकरणात भरून राहिलेली आहे आणि रघुवंशाचे अभिमानी असे रामचंद्र विराट परमात्म्याच्या अधिष्ठानावर सगळी कर्म घडतात अशा भावनेनी कर्म करत होते। रामचंद्रांच्या जीवनामध्ये सुरुवातीला मानवी जीवनात रामचंद्र राहिले, भगवान श्रीकृष्णांसारखे। रामचंद्र हे आपण अवतार आहोत अशा भूमिकेतून कधीही वर्तन करताना दिसत नाहीत। त्यामुळे रामचंद्रांना रामचंद्रांच्या जीवनात स्थित्यंतर दिसतात। सुरुवातीला मुमुक्षा दिसते, जीवनाविषयी प्रश्न दिसतात। भगवान बुद्धांना जसं वैराग्य प्राप्त झालं दुःख पाहून, तसं रामचंद्र वसिष्ठांना आपलं जीवन, मानवी जीवन हे आपल्या हातात नसून पराधीन आहे असंही बोलायला लागले, असं देखील त्यांच्या जीवनात घडलं। त्यांना पराधीनतेचा बोध झाला, एक प्रकारे औदासीन्य आलं जीवनाविषयी कर्मांविषयी। वसिष्ठांनी ते औदासीन्य झटकून टाकायला मदत केली, कर्माचा उपदेश केला। जीवनाकडे किंवा जीवनाकडे केवळ पराधीनता म्हणून पाहणं हे अत्यंत गैर आहे, हे वसिष्ठांनी रामचंद्रांच्या लक्षात आणून दिलं। प्रयत्नांचं महत्व त्यांना सांगितलं आणि उदंड प्रयत्न करून जे हातात येईल ते, पण एकूण काय करणार। मी अशी एक गोष्ट वाचली की विनोबा विनोबा असं म्हणतात की कोणीतरी एक दुसऱ्याला सांगतो की 1942 साली कशी लाट आली, ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनाची, परत तशीच लाट यायला पाहिजे। स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ होता, 1942 नंतरचा। दुसरा त्याला म्हणतो की चालायचंच, अशा लाटा अधूनमधून येतच असतात, आपण काहीही न करता लाट येण्याची अपेक्षा करणारा आहे तो मूर्ख आणि अशा लाटा वारंवार येतच असतात, हे चालायचंच असं म्हणणारा 10 मूर्ख असं विनोबा म्हणतात। हे कुठेतरी आपण निर्माण करायचं असतं ना, आपोआप लाटा येतात। वशिष्ठांनी जो कर्माचा उपदेश केला त्या कर्माच्या उपदेशातून उदासीनतेकडे वळलेल्या रामचंद्रांना नंतर अनासक्त कर्मयोगाचं महत्व लक्षात आलं. एका अनासक्त कर्मयोगाचा जन्म त्या उपदेशातून झाला. अहंकार रहित करता रामचंद्रांच्या ठिकाणी निर्माण झाला. असं असल्यामुळं अनासक्त कर्मयोगामुळं किंवा अहंकाररहित कर्त्याच्या भूमिकेमुळं त्यांनी अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सहज लिलया केल्या. शिवधनुष्याचा भंग रामचंद्रांनी केला तेव्हाची जर वर्णनं वाचली तर प्रत्येक योद्धा किंवा राजा ज्या अभिनिवेशाने पुढे येत असे आणि अपमानित होऊन ते उचलताही न आल्यामुळं मागे फिरत असे हा अभिमान आणि अपमान हा देहबुद्धीशी संबंधित होता. रामचंद्रांचं वर्णन आहे की ते सहज पावलं टाकत गेले. त्यांनी सहज त्या धनुष्याचं अवलोकन केलं आणि तितक्या सहज त्यांनी ते धनुष्य उचललं. त्यांच्या अंगात जरी शक्ती असली तरी देखील आपली शक्ती आपल्याला पेलवत नाही अशी परिस्थिती त्यांची नव्हती. आता यांनी सांगताना आपल्या लक्षात आलं की लक्ष्मण रामचंद्रांना म्हणत होता की आपल्या वडिलांना म्हातारचं लागलाय, त्यांची बुद्धी फिरलीय, मी यांना बंदी बनवतो, अटक करतो. राजा अटकेत गेला की राजाचे आदेशही नलिफाय होतात, त्यांनी दिलेली वचनं देखील संपतात आणि राजकारणामध्ये अशक्य काही नाही. पण त्याच्या पाठोपाठ त्यांनी अजून एक मार्मिक गोष्ट सांगितली की कौसल्या म्हणत होती की असं करायला देखील हरकत नाही. राजकारणात काय घडू शकतं हे याच्यावरून लक्षात येतं. रामचंद्रांनी हे सर्व नाकारलं. प्रकृतीच्या गुणांनी मोहित होणं, संमोहित होणं हा स्वभाव जवळपास प्रत्येकाच्या ठिकाणी असतो. रामचंद्रांच्या जीवनात तो अजिबात दिसत नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, अजिबातच नाही. रामचंद्रांची प्रचंड कार्यशक्ती आणि त्यांचा पुरुषार्थ आणि पुरुषार्थानी रावणाचा वध करून प्रचंड पराक्रम गाजवून त्यांनी केलेली सीतेची मुक्ती आणि मिळालेलं राज्य, युद्धात मिळालेलं राज्य विभीषणाला देऊन टाकणं, या गोष्टी अनासक्त कर्ता शून्य कर्मयोगामध्ये आदर्श म्हणूनच पाहिल्या जातात. राम रावण युद्ध असो, नंतर रामराज्य, रामराज्यामध्ये सर्व सुखी होते पण राज्यकर्ता कधी सुखाने झोप घेऊ शकत नाही. हे सगळं उत्तम राखण्यासाठी त्याला नाना कसरती कराव्या लागतात. तीही पुरुषार्थाची, सगळं आपोआप कधीच घडत नसतं. रामचंद्रांनी केलेला अश्वमेध साधू सारखं जीवन आणि सर्वांना वचक बसावा इतकं सामर्थ्य असं रामचंद्रांच्या जीवनाचं वैशिष्ट्य होतं. रामचंद्रांनी हे परमात्म्याच्या विराट परमात्म्याच्या अधिष्ठानावर मनुष्य मात्र सर्व कर्म करतो आणि ती कर्म त्यांनी यथासांग करावीत, कर्तव्य बुद्धीनी करावीत, मी करतो हा भाव काढून करावीत असा आदर्श निर्माण केला. आणि स्थूल आदर्श जे आहेत उत्तम, सगळं उत्तम आणि आदर्श असा असे ते तर रामचंद्रांच्या ठिकाणी उघड उघड दिसतात. आजच्या या दसऱ्याच्या निमित्ताने रामचंद्रांच्या जीवनामध्ये काही बाही त्यांच्या गुणचरित्रामध्ये अवगाहन करण्याचं भाग्य खरं आपल्याला लाभलं। या मुलांनी अतिशय कष्ट घेऊन आणि अभ्यास करून हा कार्यक्रम सादर केला, याच्यात काही शंका नाही। या कार्यक्रमामध्ये म्हणजे दसरा, दिवाळी आणि पाडवा, गुढीपाडवा या कार्यक्रमांमध्ये मी लक्ष घालत असे असं मी म्हणेन पूर्वी। यावेळेला आणि मागच्या वेळेलाही 16 ते 25 वयोगटाच्या मुलांनी सादर केलेल्या पाडव्याच्या कार्यक्रमामध्ये मी मुळीच लक्ष घातलं नाही, विश्वास टाकला चांगलं होईल। प्रत्येक वेळेला मी चौकशी करतच होतो, पण असं करा आणि असं करू नका असं विशेष न करता, तर तुम्ही तुमच्या तुम्हाला जे श्रवण घडतं आहे, साधना करता आहात, अभ्यास करता आहात, जीवन स्वतःचं घडवण्यासाठी विचार करता आहात, त्या विचाराने आणि प्रतिभेनी खरंच फार चांगला कार्यक्रम सादर केलात। आता हा कार्यक्रम संपलेला आहे। आज कोणाकडे वास्तुशांत असेल, कोणाकडे पहिला काय दसऱ्याचा सण असेल, कोणाच्या घरी नवीन गाडी आज येणार असेल, मग कार असो किंवा मोटरसायकल असो, त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी या आनंददायीच असतात। आपण आता दसरा लौकिकाप्रमाणेही उत्तम रसिकतेनी जरूर साजरा करू, कारण खरा दसरा आपल्या पदरात आधीच पडला। परत एकदा विजयादशमीच्या निमित्तानी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी इथं थांबतो। हरी ओम तत्सत्। हरी हरी बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। हरि हरि।
श्री राम।